अरे मित्रा, मुंबईला जागेची लई टंचाई, पण गावाला जागेची काय बी कमी नाही. अरे आमच्या गावच्या घरचं अंगण इतकं मोठं हाय.
कितकं मोठं आहे? अरे
इतकं मोठं आहे. एकदा माझे आजोबा रात्री जेवल्यानंतर फेर फटका मारायला गेले, ते परत आलेच नाही.
असं होय मग? पण हे तर काहीच नाही. माझ्या गावाला आजोबा जवळ एवढी मोठी काठी आहे.
एवढी मोठी काठी आहे?
एवढी मोठी काठी आहे. त्या काठीनं आजोबा चंद्र सूर्य बाजूला करत्या.
काय बोलतोस काय? अरे मग एवढी मोठी काठी तुझे आजोबा ठेवतात कुठं?
कुठं म्हणजे तुझ्या आजोबाच्या अंगणात.
अरे अरे ते बघ ते बघ, तुझ्या आजोबाच्या काठीवर कंच पाखरू बसलं.
बसले डोलात आणि खुद खुद हसते.